नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे. रामनवमीपासून आपल्या केंद्राचा जो उपक्रम सुरू झालेला आहे, समर्थ श्री रामदास स्वामी विरचित 13 भीमरूपी स्तोत्र, हा जो कार्यक्रम उपक्रम सुरू झाला आहे, त्यातलं आज मी 8व्या भीमरूपी स्तोत्राचा अर्थ सांगणार आहे. मी सांगणार आहे म्हणजे काय, डॉक्टर सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे यांनी समर्थ वाङ्मयावर PhD केलेली आहे आणि त्यांनी जे सार्थ आणि सविवरण 13 भीमरूपी स्तोत्र हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातल्या 8व्या स्तोत्राचं मी आज अभिवाचन करणार आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्या ओंकार संस्कार केंद्राची साधिका सौ प्रिया राजेश शिंदे ही आपल्याला ते स्तोत्र ऐकवणार आहे. ऐका तर मग हा पहिला भाग, डॉक्टर सुनीती सहस्रबुद्धे यांनी लिहिलेलं 11 विकराळ भीम हे 8वं मारुती स्तोत्र समर्थांचं. त्रैलोक्याला हादरवून टाकणाऱ्या, काळालाही जिंकणाऱ्या, भयानक रौद्र रूप धारण केलेल्या मारुतीचं या स्तोत्रात वर्णन केलं आहे. क्रोधानी पेटलेल्या मारुतीच्या शेपटाचे तडाखे इतके भयंकर आहेत की पृथ्वीसुद्धा कंप पावायला लागते आणि सप्त पाताळही हलायला लागतात. मग त्या दुष्टसुरांची काय कथा, त्यांना तर तो एखाद्या तुच्छ गवताप्रमाणे रगडून काढतो. शेवटच्या श्लोकामध्ये मात्र अशा या पराक्रम गाजवणाऱ्या मारुतींनी आपलं रक्षण करावं अशी समर्थांनी त्याच्याकडे प्रार्थना केलेली आहे. ऐका हे वर्णन. ज्याप्रमाणे प्रलयकालामध्ये पृथ्वीचा नाश करणारा प्रत्यक्ष काळ म्हणजे यम किंवा मृत्यू भयंकर अकराळ विकराळ दिसतो, तसा भयानक रौद्ररूप धारण केलेला मारुती जणू काही या संबंध सृष्टीला गिळून टाकत उभा आहे असं भासत होतं. त्याच्या हातातल्या भल्या मोठ्या दंडुक्यांनी दिलेल्या प्रचंड तडाख्यामुळे पृथ्वी एकीकडे कलंडली, भयकंपित होऊन तळाला जाऊ लागली आणि तिला नाश होण्याचा धोका निर्माण झाला. हनुमंतांनी पर्वतावरून उड्डाण केलं, त्याचा उड्डाण करतानाचा जोर एवढा प्रचंड होता की त्याच्या पायांच्या दाबानी तो पर्वतच खाली दाबला जाऊन दिसेनासा झाला, गुप्त झाला. त्यानंतर तो घसरत घसरत 10 गावं म्हणजे 10 योजने एवढा पृथ्वीमध्ये आला. पृथ्वीला त्यांनी खाली दाबलं होतं. त्याच्या या अवघड कृत्यामुळे सोसाट्याचा वारा सुटला, वावटळ उठली, त्यामुळे वृक्ष उन्मळून उडून पडाले आणि त्याच्या शरीराचा तडाखा बसल्यामुळे काही वृक्ष कडकड आवाज करीत कोसळून पडले. मारुतीचं वज्रासारखं शेपूट जेव्हा क्रोधानी अतिशय कंप पाऊन थरथरू लागलं तेव्हा सप्तपाताळही अगदी गोल गिरक्या घेऊ लागले. सप्तपाताळ म्हणजे कुठले, अतळ, वितळ, सुतळ, महातळ, तलातळ, रसातळ आणि पाताळ, हे 7ही पाताळ गोल गिरक्या घेऊ लागले. शेषानी कासवाच्या पाठीसारखं आपलं अंग हनुमंताचा धक्का सोसण्यासाठी निब्बर केलं. आता प्रचंड वेगाने धावणाऱ्या वायुपुत्राची म्हणजे हनुमंताची झेप, हनुमंताची उडी लंकेत गेली. एका प्रचंड उड्डाणासरशी तो लंकेत पोचला. त्यांनी आपलं वज्रासारखं शेपूट जोरानी आपटताच धरणी भयानी कंप पाऊ लागली. मारुतींनी रणांगणावर राक्षसांना रगडून काढलं, बडवून काढलं आणि एखाद्या क्षुद्र गवताप्रमाणे त्यांचा सहज संहार केला, नाश केला आणि लंकेसारखा अवघड गड किल्ला जाळून मारुती झटकन परत आला. हा पराक्रम गाजवला आता शेवटच्या श्लोकामध्ये या पराक्रमी मारुतीची स्तुती केलेली आहे आणि त्याला एक विनंती केलेली आहे, ती ऐका. असा हा पराक्रमी मारुती मेरुमंदारासारखा प्रचंड पर्वत केवळ हाताने लीलया पाडतो. 10 तोंडांचा रावणच काय, तर कित्येक अगणित शत्रूंचा नाश करून त्यांच्यावर विजय मिळवतो आणि आपल्या प्रचंड शक्तीनं काळालाही जिंकून घेतो. असा तो शिवाचा अवतार असलेला महारुद्र वायुपुत्र हनुमान आमचं रक्षण करो. बघा, रामदास स्वामी फक्त स्वतःचं नाही, हे स्तोत्र गाणाऱ्या, हे स्तोत्र पठण करणाऱ्या, श्रवण करणाऱ्या प्रत्येकाचं रक्षण करायची प्रार्थना करता आहेत. तेव्हा आपण आता प्रियानी म्हटलेलं हे स्तोत्र श्रवण करूया आणि त्याला प्रार्थना करूया की आमचंही हे पराक्रमी मारुती राया आमचंही रक्षण कर, आम्हा सर्वांचं रक्षण कर. इथे हे 8वं मारुती स्तोत्र समर्थांचं पूर्ण होतंय. उद्या भेटूया 9व्या स्तोत्रांनी. तोपर्यंत नमस्कार.